आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरची किंमत 2738 रुपये, कोलकातामध्ये 2872 रुपये, मुंबईत 2690 रुपये तर चेन्नईत 2906 रुपये इतकी झाली आहे। त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत। विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत। वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत। गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण GST संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं। यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत। एकात्मिक GST संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं। जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली। परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ GST महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे। 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे। दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती। गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला। गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचीही आज जयंती आहे, त्यांनाही आदरांजली वाहण्यात येत आहे. व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.